अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिस्सा पार्थतामसि। अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिस्सा पार्थतामसि। अज्ञानाने मोहाने ज्या बुद्धीला अधर्म हाच धर्म आहे असे वाटत असते, सर्व गोष्टी जिला नेमक्या उलट्याच वाटत असतात ती बुद्धी तामसी समजावी। निश्चयाने अगदी सुलट्याचे उलटे आणि उलट्याचे सुलटे वाटत असते आणि त्यामुळेच अधर्मच धर्म आहे असा निश्चय असतो। अधर्माला धर्म म्हणताना राजसाला निदान शंका तरी असते, तामसाला शंकाबिंका काही नसते, त्याचा निर्णय त्याचा निश्चय अगदी ठाम असतो। मात्र वास्तविक तो जसा असावयास पाहिजे त्याच्या नेमका उलटा असतो। तामसी व्यक्ती चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगला, अयोग्याला योग्य आणि योग्याला अयोग्य, हिताला अहितकर आणि अहितकराला हितकर असे मानणार, त्याप्रमाणेच घडले पाहिजे असा आग्रही धरणार, त्यासाठी कितीही विध्वंस झाला कितीही हिंसा करावी लागली तरी ते इष्ट समजणार। त्याच्या दृष्टीने लैंगिकता ही कधी पाप नसतेच, सेक्स इज नो सिन। पशुपक्षाचे विवाही जोशी कामा परवता नाही, ज्ञानेश्वरातील 17व्या अध्यायातील 189वी ओवी, या पद्धतीनेच तो वागणार। पशुपक्षांच्या संबंधात ठराविक ऋतूचे तरी बंधन असते हा तेही पाळणार नाही, आणि उलट कोणी नीतिनियम सांगू लागला तर त्यालाच विचारणार, वाल्हे परद्वार केले कोणी कोणी होय, ज्ञानेश्वरातील 16व्या अध्यायातील 305वी ओवी। व्यभिचार केला म्हणजे कोड फुटते असे कधी होते का? एक भारतीय धर्मप्रचारक एकदा परदेशात गेला, तेथे त्याचे व्याख्यान झाले। त्यानंतर एका अरब श्रोत्याने व्याख्यात्यास विचारले, कसे वागणाराला तुमच्या देशात श्रेष्ठ पुरुष समजतात? धर्मप्रसारक म्हणाला, जो दुसऱ्याच्या स्त्रीकडे वा संपत्तीकडे अभिलाषेने पाहत नाही त्याला आम्ही श्रेष्ठ समजतो। तो अरब म्हणाला, म्हणजे तुम्ही लोक नपुसकाला आणि मूर्खाला श्रेष्ठ समजता तर? ही गोष्ट महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास यांनी आपल्या व्याख्यानाच्या वेळी सांगितली होती। अधर्मालाच धर्म मानणारी विचारसरणी कशी असते ते यावरून लक्षात येईल। वाईट परिस्थिती सुधारून घेण्यासाठी वैयक्तिक कौटुंबिक वा राष्ट्रीय पातळीवर प्रयत्नशील असावीच लागते, त्यासाठीच क्वचित काही संघर्षाला न भिता उभे राहावे लागते। परंतु क्रांती म्हणजे बंदुकीच्या नळीतून प्रगट व्हावयाची हा सिद्धांत स्वीकारून विरोधकांची निर्दयपणे हिंसाच करीत राहायचे आणि त्याच्याशिवाय साम्यवाद येणारच नाही असे मानायचे, हे सर्वार्थान विपरीतांश या वचनाचेच प्रतीक आहे। क्रूर राजवट 25-50-60 वर्षे शस्त्राच्या धाकाने नांदली तरी साम्यवाद्यांचा स्वर्ग कोठे अवतीर्ण झाला नाही। संधीचा क्षण मिळताच लोक सहस्रावधीच्या संख्येने साम्यवादी शासनाच्या जोखडातून बाहेर पडतात, या पळून जाण्याच्या प्रयत्नात मरणही पत्करतात असे असते साम्यवादी शासन। पण या नरकतुल्य राज्य यंत्रणेलाही साम्यवादी विचारसरणी स्वर्गतुल्यच ठरवित असते। तामसी बुद्धीचे स्वरूप यावरून स्पष्ट होईल। यकृत बिघडल्यामुळे जलोदर झालेला एक रोगी होता, त्याला वैद्याने सांगितले दारू पिणे पूर्णपणे थांबव। रोगी म्हणाला, मग जगायचे कशाला? हा रोगी चांगला साहित्यिक आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होता बरं का? संत म्हणतात नामस्मरणा वाचून जगणे व्यर्थ आहे, आणि हा म्हणणार दारू वाचून जगणे म्हणजे नीरस जीवन कंठणी आहे। संयम हे ज्याला दडपण वाटते, सदाचार हा जो बुरसटलेपणाचे लक्षण समजतो, साधेपणाने वागण्याला जो बावळटपणा म्हणतो तो तामस बुद्धीचा समजावा। अलीकडचा बहुतेक बुद्धिवाद या प्रकारचा आहे। सहस्रावधी वर्षांच्या परंपरेने ज्या धारणांना आपण चांगले समजत आलो त्याला हा नवीन बुद्धिवादी तर्कटी नेमके विपरीत मानित असतो। जी गोष्ट नीतीची सिद्धांताची तीच व्यक्तिविशेषांची। आतापर्यंत आपण पांडवांना चांगले आणि कौरवांना वाईट मानित आलो, पण आता कौरव पक्षीयांना चांगले ठरवून पांडवांना वाईट ठरवण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे। पुराव्या वाचून प्रतिपादन करण्याचे असामान्य कौशल्य हे आधुनिक साहित्यिक प्रगट करीत असतात। त्यांची भाषा देखणी असते पण आशय विषारी असतो। एका साहित्यिकाने लिहिले आहे की युधिष्ठिराची जी असेल नसेल ती सर्व गुणवत्ता कर्णाच्या पायाचे नख धुवावयासही पुरेशी ठरणार नाही। दुसऱ्या एका विदुषीने श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या संबंधातील प्रेमाला द्रौपदीच्या कृष्णावरील भक्तीला अनैतिक वासनेचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे। अत्यंत बुद्धिमान मानल्या गेलेल्या एका पुढाऱ्याने रामायणाचे कोडे सोडवण्याच्या प्रयत्नात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राची निर्भत्सना होईल असे लेखन केले आहे। तामस बुद्धीचे हे बुद्धिवादी साहित्यिक उद्या श्री शिवछत्रपतींच्या उज्ज्वल चरित्रालाही कलंकित करण्याचा प्रयत्न करणारच नाहीत असे नाही. तसा थोडासा आरंभ झालेला आहे, पण अजून त्यांना पुरेसे धारिष्ठ्य लाभलेले नाही. अर्जुनाला वाईट ठरवण्याइतके शिवाजी महाराजांची निंदा करणे सोपे नाही याची चांगली जाणीव त्यांना आहे. ते गप्प आहेत ते भयापोटी. रामभक्त किंवा गीताभक्त आपली घरे पेटवण्याइतके क्रूर होणार नाहीत हा विश्वास असल्यानेच हे आधुनिक साहित्यिक रामावर, गीतेवर वा पांडवांवर हवे तसेच तोंडसुख घेत असतात असो. या मंडळींचे आक्षेप घेणे कसे चुकीचे आहे हे दाखविणे हा काही आपला विषय नाही, पण तामसबुद्धीचे विपरीत ज्ञान कसे असते ते स्पष्ट करण्यासाठी मी हा उद्योग केला. तर्क केवळ करता येतो म्हणून करणे चांगले नाही. तो प्रामाणिक असला पाहिजे, उचित प्रमाणावर आधारलेला असला पाहिजे. शतकानुशतकांच्या प्रदीर्घ कालावधीत जे चांगले आहे या दृष्टीने स्वीकारले गेले आहे त्याचा चांगुलपणा गृहित धरण्यास वास्तविक पुराव्याची आवश्यकता असू नये. परंपरेने मान्य असलेले चांगले हे चांगले नाही हे सिद्ध करण्यास मात्र बलवान प्रामाणिक कारणे दिली पाहिजेत, पण तसे कोणी करीत नाही. बहुश्रुत नसलेल्या वाचकाच्या मनात निरागस तरुणाच्या अंतःकरणात संशयाचे भूत उभे करणे एवढेच काम हे आधुनिक साहित्यिक करीत असतात. आपल्या बापाला कोणी वाईट म्हणत असेल तर जो कोणी असे म्हणतो त्याचे मनगट धरून कारणे विचारली पाहिजेत. ती खरी आहेत की नाही ते तपासून घेतले पाहिजे. ती तशी नसली तर वाईट म्हणणारास क्षमा मागावयास लागली पाहिजे. पण हे असे काही न करता आजचा तरुण बाबा तो अमका तमका तुम्हाला नावे ठेवतो तरी तुम्ही चांगले आहेत ते सिद्ध करा असे आपल्या बापालाच विचारण्याच्या भूमिकेत असतो. हेही विपरीतार्थ दर्शनच. चांगले गृहितच धरायचे तर ते श्रीमद शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकोबा राय, श्री रामदास स्वामी, आपली प्राचीन परंपरा ज्याला चांगले म्हणते तेच चांगले असे गृहित धरले पाहिजे. त्याच्या उलट जो सांगतो तो तामसी बुद्धीचा आहे असे निशंकपणे म्हटले पाहिजे. आर्य बाहेरून आले हा खोटा इतिहास इंग्रजांनी आपणास शिकवला आणि त्याला बळी पडून आपण आता स्वराज्यातही मनेचरांना, गिरिजनांना आदिवासी म्हणून संबोधित आहोत. सुसंस्कृत आर्यांच्या 5 सहस्र वर्षांच्या सहवासात आणि गेल्या 150 वर्षांच्या सुधारणायुगात जर गिरिजन हे तसेच मागासलेले राहिले असतील तर त्याआधीही शतकानुशतके अगदी आरंभापासून ते तसेच असले पाहिजेत. ते मागासलेले आहेत म्हणून आदिवासी आणि इतर जे सुधारलेले आहेत म्हणून मागवून आले असेही समजण्याचे काहीच कारण नाही. आर्य हेही प्रथमपासून भारतीयच आहेत, ते तसे नाहीत म्हणणे हे विपरीतार्थ दर्शन होय. असा विपरीत भाव लक्षात आणून देणारी, उलटा समज करून देणारी बुद्धी ही तामसी आहे आणि ती अतिशय घातक आहे हे ज्याला आपले हित व्हावे असे वाटते त्याने लक्षात घेतले पाहिजे. बुद्धीचे प्रकार सांगून झाल्यावर भगवान आता धृतीचे 3 प्रकार सांगत आहेत.